ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी जनगणनेसाठी सुमारे 12,500 कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशात विमान निर्मितीसाठी केंद्र सरकार पाठिंबा देणार, लोकसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना जानेवारीपासून देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. चांदीच्या किमती किलोमागे 2 लाख रुपयांच्या पलीकडे. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2027 जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. ही जनगणना 2 टप्प्यात केली जाणार असून ही जनगणना मालिकेतली 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली. ही जनगणना डिजिटल असेल असं वैष्णव म्हणाले.
ये सेन्सस अपने आप में एक अनूठा सेन्सस होगा. दिस विल बिकम द फर्स्ट एवर डिजिटल सेन्सस. और सबसे बड़ी बात है कि पर्सनल डेटा प्रोटेक्शन का जो कानून बना है DPDP, उसके तहत जितने प्रोटेक्शंस और जो राइट्स सिटीजन्स को दी गई है उनका ध्यान रख के सेन्सस को कम्प्लीट इसका डिजिटल डिजाइन किया गया है.
या प्रक्रियेत 30 लाख क्षेत्रीय अधिकारी सहभागी होतील. या प्रक्रियेत प्रत्येक घराला भेट देणं, घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना आणि लोकसंख्या गणनेसाठी स्वतंत्र प्रश्नावली तयार करणं यांचा समावेश असेल असं वैष्णव यांनी सांगितलं. खोबऱ्यासाठी 12,027 रुपये ते 12,500 रुपये क्विंटल किमान हमी भाव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज निश्चित केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे 450 रुपयांची वाढ झाली आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं कोल सेतू या उपक्रमाला मंजुरी दिल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मणिपूरमधल्या सेनापती जिल्ह्याला भेट देऊन 1,387 कोटी रुपयांच्या 6 विकास कामांचं उद्घाटन तसंच 5 विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यात निवासी शाळांचा विकास, प्राथमिक आरोग्य केंद्रांचं अद्ययावतीकरण, आरोग्यसेवा, शिक्षण या क्षेत्रातल्या आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे. सेनापती इथं पोहोचल्यावर राष्ट्रपतींनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या विस्थापितांशी संवाद साधला. त्यानंतर मणिपूरमधील असुरक्षित आदिवासी गटातील मारम या जमातीच्या नेत्यांशीही त्यांनी संवाद साधला. मणिपूरच्या आदिवासींसाठी प्रतिष्ठा, सुरक्षा आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि देशाच्या प्रगतीत त्यांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करणं हे राष्ट्रीय प्राधान्य आहे. सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी भारत सरकार स्थानिक नेते आणि समुदायांसोबत मिळून काम करत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. विमान वाहतूक क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशात निर्मिती विमानांची गरज असून केंद्र सरकार देशात विमानांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम सुरू करणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आज लोकसभेत सांगितलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, रशियाच्या सुखोई SJ-100 या कंपनीच्या सहकार्यानं देशात विमान निर्मितीसाठी तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारला आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई प्रवासाचं भाडं नियंत्रित ठेवण्याचा अधिकार असून सरकारनं अनेकदा या अधिकाराचा वापर केला आहे. तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना दरपत्रक दाखवण्याचे निर्देश दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय DGCA तिकीटाच्या दरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हे दर निर्धारित मर्यादेत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. उडान योजनेचा लाभ आतापर्यंत 1.5 कोटींहून अधिक प्रवाशांनी घेतला आहे. 3 नव्या कंपन्यांना या अंतर्गत परवानगी दिली असून आणखी 2 जणांनी अर्ज केल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षा गायकवाड यांनी वाढते तिकीट दर, विमानतळ विकास शुल्कावर चिंता व्यक्त केली. इंडिगोच्या संकटाची न्यायिक चौकशी करावी अशी मागणी वैमानिकांच्या संघटनेनं केल्याचं KC वेणुगोपाल यांनी सांगितलं. समाजवादी पक्षाच्या रमाशंकर राजभर यांनी त्याला पाठिंबा दिला. लोकसभेत आज 2025-26 पहिल्या टप्प्यातल्या अनुदानांच्या पुरवणी मागण्यांवर आणि विनियोग विधेयक 2025 चर्चेला सुरुवात झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी सभागृहात मांडलं. हे विधेयक आर्थिक वर्ष 2025-26 सेवांसाठी भारताच्या एकत्रित निधीतून आणि अन्य स्रोतांद्वारे अतिरिक्त रकमेचा विनियोग अधिकृत करेल. यानुसार 1,32,000 कोटी रुपयांच्या एकूण अतिरिक्त खर्चासाठी संसदेची मंजुरी देखील आवश्यक आहे. देशातल्या रेल्वे अपघातांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 90% घट झाली असून प्रवाशांची सुरक्षितता ही भारतीय रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल, जीआरपी आणि नागरी पोलीस संयुक्तपणे ब्लॅक स्पॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्घटनाप्रवण संवेदनशील भागांमध्ये गस्त घालत आहेत. तसंच लेवल क्रॉसिंगवर सुरक्षितता वाढवण्यासाठी आतापर्यंत 10,000 जास्त गेट्सवर इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. खोट्या आणि बनावट बातम्यांना पायबंद घालण्यासाठी सरकारनं कठोर उपाययोजना केल्याचं वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. विविध माध्यमांमधल्या अशा हानिकारक मजकुराविरोधात कारवाई करण्यासाठी नियमावली बनवण्यात आली आहे, असं वैष्णव म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी 2026 पासून दिली जाईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी आज विधानसभेत सांगितलं. भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत लक्षवेधी मांडली. एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणाऱ्या मदतीशिवाय रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10,000 मदत दिली जाणार आहे, असं जाधव म्हणाले. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रावर हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात आली असून आता हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून कापूस खरेदी केली जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत सांगितलं. ही उत्पादकता मर्यादा फक्त खरीप हंगाम 2025 उत्पादित कापसासाठीच लागू असेल, असं रावल यांनी सांगितलं. देशातली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं श्रेय स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कधीच मिळालं नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. सागरा प्राण तळमळला या गीताला 115 पूर्ण झाल्यानिमित्त अंदमान निकोबारची राजधानी श्रीविजयपूरममध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या दौऱ्यात अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज 10 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात 6 महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर 33 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. माओवाद्यांनी त्यांच्याकडील 1K-47, 2 SLR रायफल, 1 स्टेनगन आणि 1 बॅरल ग्रेनेड लॉन्चर आदी शस्त्र पोलिसांकडे जमा केली. चांदीच्या दरांनी आज किलोमागे 2 लाख रुपयांचा टप्पा पार केला. मुंबईच्या बाजारपेठेत कालच्या तुलनेत किलोमागे चांदी सुमारे 7,000 महाग झाली आणि 1 किलोसाठी 2,01,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. 24 कॅरेट सोनं महाग होऊन तोड्यामागे 1,36,000 रुपयांच्या पलीकडे गेलं. 22 कॅरेट सोनं तोड्यामागे सुमारे 3,900 रुपयांनी महागलं आणि त्यासाठी 1,33,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागली. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत कारागिरांना ऑनलाईन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं अमेझॉन सेलर सर्व्हिसेस बरोबर सामंजस्य करार केला. या करारानुसार ई कॉमर्स सेवा पात्र कारागिरांना आपल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रवेश देईल तर त्यासाठी आवश्यक मंजुरी, नोंदणी आणि परवाने मिळवून द्यायला एमएसएमई मंत्रालय सहाय्य करेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज पहाटे लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. पाटील यांनी लोकसभेच्या सभापतीपदासह केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाची पदं भूषवली होती. लातूर मतदारसंघातून ते 7 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता लातूर शहराजवळील वरवंटी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. पाटील हे एक अनुभवी नेते होते. ते समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्यास खूप उत्सुक होते, असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. जनतेच्या सेवेसाठी पाटील यांचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरात त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. इंडिगोच्या संचालक मंडळानं आज उड्डाणांमध्ये व्यत्यय येण्याच्या कारणांचं विश्लेषण करण्यासाठी विमान वाहतूक तज्ज्ञांची निवड करण्याची घोषणा केली. संबंधित तज्ज्ञ हा स्वतंत्रपणे या परिस्थितीचं पुनरावलोकन करून सविस्तर अहवाल सादर करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी जनगणनेसाठी सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशात विमान निर्मितीसाठी केंद्र सरकार पाठिंबा देणार. लोकसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना जानेवारीपासून देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. चांदीच्या किमती किलोमागे 2 लाख रुपयांच्या पलीकडे. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.